ಓಂ ಸತೀಖಂಡತಿಲ್ ಆರಾವದ ಅಧ್ಯಾಯಂ ಆರಂಭ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಸುತವರ್ಯ ಮಹಾಪ್ರಾಜ್ಞ ಶೃಣು ಸಂಧ್ಯಾತಪೋ ಮಹತ್ ಯಚ್ಛೃತ್ವಾ ನಶ್ಯತೆ ಪಾಪಸಮೂಹ ಸ್ವಕ್ಷಣಾಧ್ರುವಂ ಉಪವಿಶ್ಯ ತಪೋಭಾವಂ ವಸಿಷ್ಠೇ ಸ್ವಗೃಹಂ ಗತೆ ಸಂಧ್ಯಾಪಿ ತಪಸೋಭಾವಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ಮೋದಮವಾಪಃ ತತಸ್ಸಾನಂದ ಮನಸೋ ವೇಷಂ ಕೃತ್ವಾ ತು ಯಾದೃಶಂ ತಪಶ್ಚರ್ತುಂ ಸಮಾರೇಭೇ ಬೃಹಲ್ಲೋಹಿತತೀರಗ ಯಥೋಕ್ತಂ ತು ವಸಿಷ್ಠೇನ ಮಂತ್ರಂ ತಪಸಿ ಸಾಧನಂ ಮಂತ್ರೇನ ತೇನ ಸದ್ಭಕ್ತ್ಯಾ ಪೂಜಯಾಮಾಸ ಶಂಕರಂ. ಏಕಾಂತ ಮನಸಸ್ತಸ್ಯಾಃ ಕುರ್ವಂತ್ಯಾಃ ಸುಮಹತ್ತಪಃ ಶಂಭೌ ವಿನ್ಯಸ್ತ ಚಿತ್ತಾಯ ಗತಮೇಕಂ ಚತುರ್ಯುಗಂ ಪ್ರಸನ್ನೋ ಭೂತದಾ ಶಂಭುಸ್ತಪಸಾ ತೇನ ತೋಷಿತಃ ಅಂತರ್ಬಹಿರ್ತಥಾಕಾಶೇ ದರ್ಶಯಿತ್ವಾ ನಿಜಂ ವಪುಃ ಯದ್ರೂಪಂ ಚಿಂತಯಂತೀ ಸಾ ತೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷತಾಂ ಗತಃ ಅತಸಾ ಪುರತೋ ದೃಷ್ಟ್ವಾ ಮನಸೋ ಮನಸಾ ಚಿಂತಿತಂ ಪ್ರಭುಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಶಾಂತಂ ಮುಮೋದಾತೀವ ಶಂಕರಂ. ಸಾಧ್ವತಮಹಂ ವಕ್ಷೇ ಕಿಂ ಕಥಂ ಸ್ತೌಬಿವಾಹರಂ ಇತಿ ಚಿಂತಾ ಪರಾಭೂತ್ವಾ ನ್ಯಮೀಲಯದ ಚಕ್ಷುಷೀ. ನಿಮೀಲಿತಾಕ್ಷ್ಯಾಸ್ತಸ್ಯಾಸ್ತು ಪ್ರವಿಶ್ಯ ಹೃದಯಂ ಹರಃ ದಿವ್ಯಂ ಜ್ಞಾನಂ ದದೌ ತಸ್ಮೈ ತಸ್ಯೈ ವಾಚಂ ದಿವ್ಯೇ ಚ ಚಕ್ಷುಷೀ. ದಿವ್ಯಜ್ಞಾನಂ ದಿವ್ಯಚಕ್ಷುರ್ ದಿವ್ಯಾಂ ವಾಚಮವಾಪಸಾಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ವೀಕ್ಷ ದುರ್ಗೇಶಂ ತುಷ್ಟಾವ ಜಗತಾಂ ಪತಿಂ. ಸಂಧ್ಯೋವಾಚ ನಿರಾಕಾರಂ ಜ್ಞಾನಗಮ್ಯಂ ಪರಮ್ಯನ್ನೈವ ಸ್ಥೂಲಂ ನಾಪಿ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ನ ಚೋಚ್ಚಂ ಅಂತಶ್ಚಿಂತ್ಯಂ ಯೋಗಿಭಿಸ್ತಸ್ಯ ರೂಪಂ ತಸ್ಮೈ ತುಭ್ಯಂ ಲೋಕಕರ್ತ್ರೇ ನಮೋಸ್ತು. ಸರ್ವಂ ಶಾಂತಂ ನಿರ್ಮಲಂ ನಿರ್ವಿಕಾರಂ ಜ್ಞಾನಾಗಮ್ಯಂ ಸ್ವಪ್ರಕಾಶೇ ವಿಕಾರಂ ಕಾದ್ಭಪ್ರಕ್ಯಂ ಧ್ವಾಂತಮಾರ್ಗಾತ್ ಪರಸ್ತದ್ ರೂಪಂ ಯಸ್ಯ ತ್ವಾಂ ನಮಾಮಿ ಪ್ರಸನ್ನಂ. ಏಕಂ ಶುದ್ಧಂ ದೀಪ್ಯಮಾನಂ ತಥಾಜಂ ಚಿದಾನಂದಂ ಸಹಜಂ ಚಾವಿಕಾರಿ ನಿತ್ಯಾನಂದಂ ಸತ್ಯಭೂತಿ ಪ್ರಸನ್ನಂ ಯಸ್ಯ ಶ್ರೀದಂ ರೂಪಮಸ್ಮೈ ನಮಸ್ತೆ. ವಿದ್ಯಾಕಾರೋದ್ಭಾವನೀಯಂ ಪ್ರಭಿನ್ನಂ ಸತ್ವಚ್ಛಂದಂ ಧ್ಯೇಯಮಾತ್ಮಸ್ವರೂಪಂ ಸಾರಂ ಸಾರಂ ಪಾವನಾನಾಂ ಪವಿತ್ರಂ ತಸ್ಮೈ ರೂಪಂ ಯಸ್ಯ ಚೈವಂ ನಮಸ್ತೆ. ಯತ್ವಾಕಾರಂ ಶುದ್ಧರೂಪಂ ಮನೋಜ್ಞಂ ರತ್ನಾಕಲ್ಪಂ ಸ್ವಚ್ಛಕರ್ಪೂರಗೌರಂ ಇಷ್ಟಾಭೀತೀಶೂಲಮುಂಡೇ ದಧಾನಂ ಹಸ್ತೈರ್ನರ್ಮೋ ಯೋಗಯುಕ್ತಾಯ ತುಭ್ಯಂ ಗಗನಂ ಭೂರ್ವಿಶಶ್ಚೈವ ಸಲಿಲಂ ಜ್ಯೋತಿರೇವ ಚ ಪುನಃಕಾಲಶ್ಚ ರೂಪಾನಿ ಯಸ್ಯ ತುಭ್ಯಂ ನಮೋಸ್ತುತೇ. ಪ್ರಧಾನಪುರುಷೌ ಯಸ್ಯ ಕಾಯತ್ವೇನ ವಿನಿರ್ಗತೌ ತಸ್ಮಾದ್ ಅವ್ಯಕ್ತರೂಪಾಯ ಶಂಕರಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕುರುತೇ ಸೃಷ್ಟಿಂ ಯೋ ವಿಷ್ಣು ಕುರುತೇ ಸ್ಥಿತಿಂ ಸಂಹರಿಷ್ಯತಿ ಯೋ ರುದ್ರಸ್ತಸ್ಮೈ ತುಭ್ಯಂ ನಮೋ ನಮಃ. ನಮೋ ನಮಃಕಾರಣ ಕಾರಣಾಯ ದಿವ್ಯಾಮೃತ ಜ್ಞಾನ ವಿಭೂತಿದಾಯ ಸಮಸ್ತಲೋಕಾಂತರಭೂತಿದಾಯ ಪ್ರಕಾಶರೂಪಾಯ ಪರಾತ್ಪರಾಯ ಯಸ್ಯಾಪರಂ ನೋ ಜಗದುಚ್ಯತೆ ಪದಾತ್ ಚಿತಿರ್ದಿಶ ಸೂರ್ಯ ಇಂದುರ್ಮನೋಜ ಬಹಿರ್ಮುಖ ನಾಭಿತಶ್ಚಾಂತರಿಕ್ಷಂ ತಸ್ಮೈ ತುಭ್ಯಂ ಶಂಭವೇ ಮೇ ನಮೋಸ್ತು. ತ್ವಂಭರಃ ಪರಮಾತ್ಮಾ ಚ ಸಂವಿದ್ಯಾ ವಿವಿಧಾಹರಃ ಸದ್ಬ್ರಹ್ಮ ಚ ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಚಾರಣ ಪರಾಯಣಃ ಯಸ್ಯ ನಾದಿರ್ನ ಮಧ್ಯಂ ಚ ನಾಂತಂ ಅಸ್ತಿ ಜಗದ್ಯತಃ ಕಥಂ ಸ್ತೋಷ್ಯಾಮಿತಂ ದೇವಂ ವಾಂಗ್ಮನೋ ಗೋಚರಂ ಹರಂ. ಯಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಾದಯೋ ದೇವ ಮುನಯಶ್ಚ ತಪೋಧನಾಃ ನ ವಿಪ್ರಣಂತೀ ರೂಪಾನಿ ವರ್ಣನೀಯಃ ಕಥಂ ಸಮೇ ಸ್ತ್ರಿಯಾ ಮಯಾ ತೇ ಕಿಂ ಯೇಯಾ ನಿರ್ಗುಣಸ್ಯ ಗುಣಾಃ ಪ್ರಭೋ ನೈವ ಜಾನಂದಿ ಯದ್ರೂಪಂ ಸೇಂದ್ರ ಅಪಿ ಸುರಾಸುರಾಃ. ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಮಹೇಶಾನ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ತಮೋಮಯ ಪ್ರಸೀದ ಶಂಭೋ ದೇವೇಶ ಭೂಯೋ ಭೂಯೋ ನಮೋಸ್ತು ತೇ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಇತ್ಯಾಕರ್ಣ್ಯವಚಸ್ತಸ್ಯ ಸಂಸ್ತುತಃ ಪರಮೇಶ್ವರಃ ಸುಪ್ರಸನ್ನತರಶ್ಚಾಭೂ ಶಂಕರೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ. ಅಥ ತಸ್ಯಾ ಶರೀರಂ ತು ವಲ್ಕಲಾಜಿನ ಸಂಯುತಂ ಪರಿಚ್ಛನ್ನಂ ಜಟಾವ್ರಾದೈಃ ಪವಿತ್ರೇ ಮೂರ್ಧ್ನಿರಾಜಿತೈ ಹಿಮಾನೀದ ನಿಜಾಂಭೋಜ ಸದೃಶಂ ವದನಂ ತದಾ. ನಿರೀಕ್ಷ ಕೃಪಯಾವಿಷ್ಟೋ ಹರಃ ಪ್ರೋವಾಚ ತಾಮಿದಂ ಮಹೇಶ್ವರ ಉವಾಚ ಪ್ರೀತೋಸ್ಮಿ ತಪಸಾ ಭದ್ರೇ ಭವತ್ಯಾಃ ಪರಮೇನ ವೈ ಸ್ತವೇನ ಚ ಶುಭಪ್ರಾಜ್ಞೆ ವರಂ ವರಯ ಸಾಂಪ್ರತಂ ಏನ ತೇ ವಿದ್ಯತೆ ಕಾರ್ಯಂ ವರೇನಾಸ್ಮಿನ್ ಮನೋಗತಂ ತತ್ಕರಿಷ್ಯೇ ಚ ಭದ್ರಂ ತೇ ಪ್ರಸನ್ನೋಹಂ ತವ ವ್ರತೈಃ. ಬ್ರಹ್ಮೋವಾಚ ಇತಿ ಶ್ರುತ್ವಾ ಮಹೇಶಸ್ಯ ಪ್ರಸನ್ನ ಮನಸಸ್ತದಾ. ಸಂಧ್ಯೋವಾಚ ಸುಪ್ರಸನ್ನ ಪ್ರಣಮ್ಯ ಚ ಮುಹುರ್ಮುಹುಃ. ಸಂಧ್ಯೋವಾಚ ಯದಿದೇಯೋ ವರಃಪ್ರೀತ್ಯ ವರಯೋಗ್ಯಾಸ್ಮ್ಯಹಂ ಯದಿ ಶುದ್ಧಾಸ್ಮ್ಯಹಂ ಜಾತ ತಸ್ಮಾತ್ ಪಾಪಾನ್ ಮಹೇಶ್ವರ. ಯದಿ ದೇವ ಪ್ರಸನ್ನೋಸಿ ತಪಸಾ ಮಮ ಸಾಂಪ್ರತಂ ವೃತಸ್ತದಾಯಂ ಪ್ರಥಮೋ ವರೋ ಮಮ ದ್ವಿಧೀಯತಾಂ उत्पन्नमात्रा देवेश प्राणिनोऽस्मिन् न भस्तले न भवन्तु समेनैव सकामां सम्भवन्तु वै यद्धि वृत्ता हि लोकेषु त्रिष्वपि प्रथिता यथा भविष्यामि तथा नान्या वरयेको वृतो मया सकामा मम सृष्टिस्तु कुत्रचित्र पतिष्यति यो मे पतिर्भवेन्नाथ सोऽपि मे अतिसुहृच्च वै यो द्रक्ष्यति सकामो माम् पुरुषस्तस्य पौरुषम् नाशम् गमिष्यति तदा स चक्लीवो भविष्यति ब्रह्मोवाच इति श्रुत्वा वचस्तस्य शङ्करो भक्तवत्सलः उवाच सुप्रसन्नात्मा निष्पापायास्तयोरिते महेश्वर उवाच शृणु देवी च सन्धे त्वम् त्वत्पापम् भस्पदाम् गतम् त्वयि त्यक्तो मया क्रोधः शुद्धा जाता तपःकरात् यद्यद्वृत्तम् त्वया भद्रे दत्तम् तद् अखिलम् मया सुप्रसन्नेन तपसा तव सन्धेवरेण हि प्रथमम् शैशवो भावः कौमाराख्योद्वितीयकः तृतीयो यौवनो भव चतुर्थो वार्धकस्तथा तृतीये त्वथ सम्प्राप्ते वयोभागे शरीरिणः सकामास्युर्द्वितीयान्तो भविष्यति क्वचित् क्वचित् तपसा तव मर्यादा जगति स्थापिता मया उत्पन्नमात्र न यथा सकामास्युशरीरिणः त्वम् च लोके सती भावम् तादृशम् समवाप्नुहि त्रिषु लोकेषु नियाणान्यस्य यादृशम् सम्भविष्यति यः पश्यति सकामस्त्वाम् पारिग्राहमृते तव सद्यक्लीबताम् प्राप्य दुर्बलत्वम् गमिष्यति पतिस्तव महाभागस्तपो रूपसमन्वितः सप्तकल्पान्तजीवी च भविष्यति सह त्वया इति ये इति ते एव रामत्तः प्रार्थितास्ते कृता मया अन्यच्च ते वदिष्यामि पूर्वजन्मनि संस्थितम् अग्नौ शरीरत्यागस्ते पूर्वमेव प्रतिश्रुतः तदुपायम् वदामि त्वाम् तत्कुरुष्व न संशयः स च मेधादितिर्यज्ञे मुने द्वादशवार्षिके कृत्स्नप्रज्वलिते वह्ना अचिरात् क्रियताम् त्वया एतच्छैलोपत्यकायाम् चन्द्रभागा नदीतटे मेधादितिर्महायज्ञम् कुरुते तापसाश्रमे तत्र गत्वा स्वयम् छन्दम् मुनिभिन्नोपलक्षिता मत्प्रसादात् वह्नि जाता तस्य पुत्री भविष्यति यस्ते वरो वाञ्छनीयः स्वामी मनसि कश्चन तम् निधाय निजस्वान्ते चिदवह्नौ वपुस्वकम् यदा त्वम् दारुणम् सन्धे तपश्चरसि पर्वते यावच्चतुर्युगम् तस्य यतीते तु कृतम् कृते युगे त्रेधाया प्रथमे भागे जाता दक्षस्य कन्यका वाक्पाशीलसमापन्ना यथा योग्यम् विवाहिता तन्मध्ये स ततो कन्या विधये सप्तविंशतिः चन्द्रो अन्यासम् परित्यज्य रोहिण्याम् प्रीतिमानभूत् तद्धेतोर्हि यदा चन्द्रशप्तो दक्षेण कोऽपिना तदा भवत्या निकटे सर्वे देवा समागताः न दृष्टा च त्वया सन्ध्ये ते देवा ब्रह्मनाथः मयि विन्यस्तमनसा खं च दृष्ट्वा लभेत् पुनः चन्द्रस्य शापमोक्षार्थम् जाता चन्द्रनदी तदा सृष्टा धात्र तदैवात्र मेधातिथिरुपस्थितः तपसा सत्समो नास्ति तत्समो नास्ति न भूतो न भविष्यति येन यज्ञः समारब्धो ज्योतिष्टोमो महाविधिः तत्र प्रज्वलितो भण्णिस्तस्मिन् यजवपुस्वकम् सुपवित्रात्मविदानीम् सम्पूर्णोऽस्तु पनस्तव एतन्मया स्थापितन्ते कार्यार्थम् भो तपस्विनि तत्कुरुष्व महाभागे याहि यज्ञे महामुनेः तस्याहितम् च देवेशस्तत्रैवान्तरधीयत ओमिति श्रीशिवमहापुराणे द्वितीयायाम् रुद्रसंहितायाम् द्वितीये सतीखण्डे सन्ध्याचरित्रवर्णनम् नाम षष्ठोऽध्यायः ओम् सतीखण्डत्तिल् आरावद अध्यायम् पूर्ति ओम्।